गोदाजी जगताप, छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक साथीदार सवंगडी यांच्या शौर्य आणि आत्मसमर्पणाने मराठी माणसांना माहीत आहे. त्या काळातील वीरांची ज्ञात आणि अज्ञात नामावली फार मोठी आहे. त्यातीलच एक नाव आहे गोदाजी जगताप. त्यांचे वंशज होते भरतपूरच्या वसुसेन राजाचे दोन पराक्रमी बंधू, ज्यांनी दिल्लीच्या सुलतानी व जुलमी अधिकाऱ्यांना ठार मारले आणि असा पराक्रम करून ते महाराष्ट्रात आले व सासवड भागात पंढारे या बारामती जवळील भागात स्थिरावले. याच घराण्याशी गोदाजींचा संबंध आहे. गोदाजींचे वडिलांचे नाव बहरजी होते. जगताप घराण्याकडे 10 गावांची देशमुखी होती. काही जाणकारांच्या मते शिवबा अर्थात शिवाजी महाराजांनी जेव्हा रायरेश्वर येथे आपल्या सवंगड्यांबरोबर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हा गोदाजी जगताप ही त्यात सामील होते. रायरेश्वर, तोरणा, कोरीगड, राजगड आणि सिंहगड हे किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून स्वराज्य स्थापनेस सुरुवात केली. त्यांच्या या कारवाईमुळे संताप झालेल्या आदिलशहाने फत्तेखान या सरदाराला मोठ्या फौजेसह महाराजांवर चाल करण्यास पाठविले. फत्तेखानाने बेलसर या गावी छावणी टाकली. त्याच्या सैन्याने महाराजांनी जिंकलेले शिरवळ ठाणे काबीज केले. फत्तेखानाला शह देण्यासाठी महाराजांनी किल्ले पुरंदरची निवड केली व तेथूनच सर्व सूत्रे हालत होती. शिरवळ परत काबीज करण्यासाठी महाराजांनी कावजी मल्हार या मराठी वीराची निवड केली. कावजी बरोबर गोदाजीही होते. कावजी मल्हार यांनी एका आदिलशाही सरदाराची हत्या करून शिरवळवर ताबा मिळविला. बाजी पासलकरांची एक तुकडी शिवाजी महाराजांनी फत्तेखानाच्या बेलसर छावणीवर पाठविली. त्यात महाराजांची गनिमकाव्याची एक चाल होती. गनिमांच्या सैन्यावर हल्ला करून ही तुकडी माघार घेत असे. फत्तेखानाचे सैन्य पाठीवर घेत ही तुकडी त्या सैन्याला पुरंदरच्या किल्ल्याच्या परिसरात आणत व नंतर ही तुकडी पुरंदरवर परत जात होती. या मोहिमेत दुर्दैवाने बाजींना वीर मरण आले. फत्तेखानाच्या फौजेने पुरंदरला वेढा घालून पुरंदर घेण्याचे प्रयत्न चालू होते. त्यांचे सैन्य पुरंदरच्या कठीण चढावर आल्यावर गडावरील मावळे त्यांच्या दगडविटांचा मारा करीत त्यांचा पाडाव करीत. फत्तेखानाबरोबर मुसेखान नावाचा सरदार होता. तसेच त्याच्यासोबत अनेक आघाडीचे सरदारही होते. महाराजांनी गोदाजी आणि निवडक मावळ्यांना मुसेखानावर चालून जाण्यास सांगितले. या तुकडीने फौजेतील सरदार ओळखून मावळ्यांनी त्यांना घेरले. स्वतः गोदाजीराव मुसेखानावर चालून गेले. गोदाजीरावांनी मुसेखानाच्या छातीत भाला घातला पण मुसेखानावर त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. मुसेखानाबरोबर असलेल्या पठाणांनी गोदाजीरावांना घेरले तरी देखील गोदाजीरावांची तलवार थांबली नाही. अनेक पठाणांना कापत गोदाजीराव पुढे चालत होते. मुसेखानाने संधी साधत गोदाजींवर हल्ला करण्यासाठी तलवार उगारली पण गोदाजीराव सावध होते. अत्यंत चपळाई दाखवत मुसेखानाचे परिपत्य केले. मुसेखानाचे अक्षरशः 2 तुकडे पडले. आपला आघाडीचा सरदार पडल्याने आदिल फौजी फौजेचे मनोबल खचले. मराठ्यांनी अधिक उत्साहाने आदिलशाही फौजेवर हल्ला सुरू केला. या हल्ल्यामुळे फतेखान गडबडला आणि त्याने आपल्या फौजेसकट विजापूरकडे पलायन केले. गोदाजी जगताप, भैरवी, भीमाजी वाघ यांच्या पराक्रमाने स्वराज्यावर चालून आलेल्या आदिलशाही सरदाराचा पहिला पराभव करण्यासाठी कारणीभूत झाला. मराठ्यांचा हा विजय स्वराज्यासाठी प्रेरणादायी होता आणि आदिलशाहीसाठी मोठा धक्का ठरला. यानंतरच्या स्वराज्याच्या इतर मोहिमेतही गोदाजी जगताप योगदान करीत होते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या सेवेतही गोदाजीराव कार्यरत होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही राजाराम महाराजांच्या सेवेत गोदाजींचे नाव होते. राजाराम राजे रायगडावरून निसटून झिंजीकडे जात असताना कावल्या बावल्या या खिंडीत त्यांच्यावर मोगली सैन्याने हल्ला केला. या खिंडीत गोदाजीरावांनी पराक्रम गाजवीत अनेक मोगलांना यमसदनी पाठविले. याची फार मोठी मदत राजाराम राजेंना जिंजी पोहोचण्यात झाली. दुर्दैवाने या युद्धाचा शेवट इतिहासात उपलब्ध नाही. वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला असावा असे मानले जाते. अशा या पराक्रमी सरदाराची सासवड येथे समाधी आहे. फारशी प्रसिद्धी न लाभलेल्या या वीराला मानाचा मुजरा.